अध्याय तीसरा वाचा ऋण परिहार।
ययासे निबोभाटे आत्मयाची झोपलोटे पूर्ण तरही ऋण न फिटे जे चेणेची नीदकी येहवी पारादिका चौघी जीवमोक्षाचा उपेगी अविद्ये सवे आंगी वेचती कीर देहासवे हातपाये जाती मनासवे इंद्रिये का सूर्यासवे जाये किरणजाळ नातरी निद्रेचिये अवधी स्वप्ने मरती आधी तेवी अविद्येचे संबंधी आटती इया मृते लोहे होती ते रसरूपे जिती जळोनी इंधने येती वन्ही दशे लवण अंगे विरे परी स्वादे जळी उरे नीद मरोनी जागरे जीजे निदे तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जीवे तत्वज्ञानाचे निनावे उठती चिया हा तत्वज्ञान दिवा मरोनी इही लावावा तरी हाही शिणलेवा बोधरूपेची येऊनी स्वप्न मेळवी गेलिया आपण पा दावी दोन्ही दिठी नांदवी नीद जैशी जिती अविद्या ऐसी अन्यथा बोधाते गिवसी तेची यथा बोधेसी निमाली उठे परिजीती ना मेली अविद्या हे जाकळी बंधमोक्षी घाली बांधोनिया मोक्षुची बंधु होये तरी मोक्ष शब्द का साहे अज्ञान घरी त्राये वाऊगीची बागुलाचे निमरणे तोषावे की बाळपणे येरा तो नाही मा कोणे मृत्युमानावा घटाचे नाही पण फुटलियाची नागवण मानीत असे ते जाण म्हणो ये की म्हणोनी बंधुचितव वावो मा मोक्षाके प्रसवो मरोनी केला ठावो अविद्यातया आणि ज्ञान बंधु ऐसे शिवसूत्राचे निमिसे म्हणितले असे सदा शिवे आणि वैकुंठीचे हि सुजाणे ज्ञानपाशी सत्वगुणे बांधिजे हे बोलणे बहु केले परिशिवे का श्रीवल्लभे बोलिले येणेची लोभे मानू ते हि लाभे न बोलताही जे आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ तै सूर्य चिंती सबळ तैसे नोभे ज्ञाने श्लाघ्य तु आहे तै ज्ञान पण धाडिले वाये दीप वाचून दिवा नलाहे तै आंग भुललाचिकी आपणची आपणापाशी नेणता देशो देशी आपणपे गिवशी हे कीरू होय परिबहुता का दिया आपणपे आठवलिया म्हणे मी यया कैसा रिझो तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपली प्रमा करितसे सोहम्मा ऐसा बंधू जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे ज्ञाने मोक्षुघडे ते निमालेनी म्हणून परादिका वाचा तो शृंगारू चौ अंगांचा एवं अविद्या जीवाचा जीवत्वत्यागी आंगाचेनि इंधने उदासू उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु करीते थे भस्मलेशु बोधाचा उरे अंगीला विलिया विभूति तै परिमाणु ही झड़ति परिपांडुरत्वे कांति राहे जैसी जळी जळा वेगळु कापूर नदिसे अवडळु परी होवनी परिमळु उरे जेवी ना वोहळला आंगी जैसे पाणी पणे नसे तरही वोल्हासाचे निमिसे आथीचते ना तरी माध्यान्न काळी छाया न दिसे वेगळी असे पाया तळी रिगोनिया तैसे ग्रासूनी दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपुले पणे उरे बोधुजो का ते ऋणशेष वाचा इया न फेडवेचि मरोनिया ते पाया पडो निमिया सोडविले म्हणोनी परा पश्यंती मध्यमाहन भारती या निस्तरलिया लागती ज्ञानी अज्ञानीचि श्री कृष्णार्पणमस्तु।
अध्याय तीसरा समाप्त।